मार्काचे शुभवर्तमान याचा 9वा अध्याय. येशू त्या लोकास म्हणाला, मी तुम्हास खरे सांगतो की येथे उभे असलेले काही असे आहेत की ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही. 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्याच्या समोर त्याचे रूपांतर झाले. त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही पर्यटाला शुभ्र करता येणार नाहीत अशी झाली होती. तेव्हा एलिया व मोशे त्याच्याबरोबर प्रगट झाले. ते येशू बरोबर संभाषण करीत होते. पेत्र येशूला म्हणाला, रब्बी, आपण येथे आहोत हे चांगले आहे. आपण 3 मंडप बनवू, एक आपणासाठी, एक मोशेसाठी व एक एलियासाठी. पेत्र असे बोलला कारण काय बोलावे ते त्यास समजेना, कारण ते भयभीत झाले होते. तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्याच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी झाली, हा माझा प्रिय पुत्र आहे, याचे तुम्ही ऐका. अचानक त्यांनी एकदम सभोवती पाहिले तेव्हा त्यांना येशूशिवाय कुणीही दिसले नाही. ते डोंगरावरून खाली येत असता येशूने त्यांना आज्ञा केली की तुम्ही जे पाहिले आहे ते मनुष्याचा पुत्र मरण पावलेल्यातून उठेपर्यंत कोणालाही सांगू नका. म्हणून त्यांनी ही गोष्ट त्यांच्यातच ठेवली. परंतु ते मरण पावलेल्यातून उठणे याचा अर्थ काय, याविषयी आपसात चर्चा करीत होते. त्यांनी येशूला विचारले, प्रथम एलिया आला पाहिजे असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात? तो त्यांना म्हणाला, होय, एलिया पहिल्याने येऊन सर्व काही सुस्थितीत करतो हे खरे आहे, परंतु मनुष्याच्या पुत्राविषयी त्याने पुष्कळ दुःखे सोसावीत व नाकारले जावे असे पवित्र शास्त्रात काय लिहिले आहे. मी तुम्हाला सांगतो, एलिया आलाच आहे आणि त्याच्याविषयी लिहिल्याप्रमाणे त्यांना पाहिजे तसे त्यांनी त्याचे केले. नंतर ते शिष्याजवळ आले तेव्हा त्यांना त्याच्या भोवती मोठा लोक समुदाय आहे आणि नियमशास्त्राचे शिक्षक त्याच्याशी वाद करत आहेत असे त्यांना दिसले. सर्व लोक येशूला पाहताच आश्चर्यचकित झाले आणि ते त्याचे स्वागत करण्यासाठी धावले. येशूने शिष्यांना विचारले, तुम्ही त्याच्याशी कसला वाद घालित आहात? तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले, त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही आणि तेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपडतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताट होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढण्यास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत. येशू त्यांना म्हणाला, हे विश्वासहीन पिढी, मी कोटवर तुमच्या बरोबर असणार, मी तुमच्या बरोबर कोटवर सहन करू, मुलाला इकडे आणा. नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि तेव्हा त्या दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, किती काळ हा असा आहे? वडिलांनी उत्तर दिले, बाळपणापासून हा असा आहे. पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा. येशू त्यास म्हणाला, शक्य असेल तर असे का म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालून टाका. येशूने लोकसमुदाय यांच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला धमकावून म्हणाला, अरे मुक्या बहिर्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो की याच्यातून बाहेर निघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको. नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकास वाटले की तो मरण पावला. परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला. नंतर येशू घरात गेल्यावर त्याच्या शिष्यांनी त्यास एकांतात विचारले, आम्ही तो अशुद्ध आत्मा का काढू शकलो नाही? येशू त्यांना म्हणाला, ही जात प्रार्थने वाचून दुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही. ते तेथून निघाले आणि गालील प्रांतातून प्रवास करीत चालले होते. हे कोणालाही कळू नये अशी येशूची इच्छा होती, कारण तो आपल्या शिष्यांना शिकवित होता. तो त्यांना म्हणाला, मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मनुष्याच्या हाती दिला जाणार आहे. ते त्यास ठार मारतील, परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल. पण या बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही आणि त्याविषयी त्यास विचारण्यात ते भीत होते. पुढे ते कफरनहूमास आले. येशू घरात असता त्याने त्यांना विचारले, वाटेत तुम्ही कशाविषयी चर्चा करीत होता? परंतु ते गप्प राहिले, कारण वाटेत त्यांनी सर्वात मोठा कोण याविषयी चर्चा चालली होती. मग येशू खाली बसला. त्याने 12 जणांना बोलावून त्यांना म्हटले, जर कोणाला पहिले व्हायचे असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे. मग येशूने एक बालकास घेऊन त्यांच्यामध्ये उभे केले व त्यांना म्हणाला, जो कोणी या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझा स्वीकार करतो असे नाही, तर ज्याने मला पाठविले त्याचाही स्वीकार करतो. योहान येशूला म्हणाला, गुरुजी, आम्ही एकाला आपल्या नावाने भूत काढताना पाहिले आणि आम्ही त्यास मना केले कारण तो आपल्यापैकी नव्हता. परंतु येशू म्हणाला, त्याला मना करू नका, कारण जो कोणी माझ्या नावाने चमत्कार करतो तो नंतर माझ्याविषयी वाईट बोलू शकणार नाही. जो आपल्याला प्रतिकूल नाही तो आपल्याला अनुकूल आहे. मी तुम्हास खरे सांगतो, ख्रिस्ताचे म्हणून तुम्हास जो कोणी एक प्याला पाणी देईल तो नक्कीच आपल्या प्रतिफळाला मुकणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी देवापासून परावृत्त करेल त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्या समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे. जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नरकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात असून जीवनात जाणे बरे. आणि जर तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे ह्यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे. जर तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नी विझत नाही अशा नरकात फेकले जावे ह्यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे. कारण प्रत्येकाची अग्नीने परीक्षा घेतली जाईल. मीठ चांगले आहे, जर मिठाने त्याचा खारटपणा घालविला तर ते पुन्हा कसे खारट कराल. तुम्ही आपणामध्ये मीठ असू द्या आणि एकमेकाबरोबर शांतीने राहा.